चीनीमंडी.com पॉडकास्ट। बिजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 20 फेब्रुवारी 2021। डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असते साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये असते साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,150 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,200 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,230 रुपये राहिला, तर गुजरातमध्ये असते साखरेचा व्यापार 3,111 रुपये तर एमटी साखरेचा व्यापार 3,131 रुपये ते 3,141 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये असते साखरेचा व्यापार 3,200 रुपये ते 3,300 रुपये राहिला, तर एमटी साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,275 रुपये राहिला। हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत।